उत्पत्ती अध्याय 29. नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालू ठेवला आणि तो पूर्वेकडील लोकांच्या देशात आला. त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पहा तिच्याजवळ मेंढरांचे 3 कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजित असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता. जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपा विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला काढीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर तो ते दगड परत त्याच जागेवर ठेवत. याकोब त्यांना म्हणाला, माझ्या बंधूंनो तुम्ही कुठून आलात? ते म्हणाले, आम्ही हारान प्रदेशातून आलो आहोत. मग तो त्यांना म्हणाला, नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का? ते म्हणाले, होय आम्ही त्यास ओळखतो. याकोबाने त्यांना विचारले, तो बरा आहे काय? त्यांनी उत्तर दिले, तो बरा आहे आणि ती पहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे. याकोब म्हणाला, हे पहा अद्याप दिवस बराच आहे आणि तसेच कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झाली नाही. तेव्हा मेंढरांना पाणी पाजा आणि चरण्यासाठी त्यांना परत जाऊ द्या. परंतु ते म्हणाले, आम्हाला तसे करता येत नाही कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो. याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली कारण तीच त्यांना राखीत होती. जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले. याकोबाने राहिलीचे चुंबन घेतले आणि मोठ्याने रडला. याकोबाने राहिलला सांगितले की तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले. जेव्हा आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याची बातमी लाबानाने ऐकली तेव्हा लाबान धावत जाऊन त्यास भेटला. त्यास मिठी मारली, त्याची चुंबने घेतली आणि त्यास आपल्या घरी घेऊन आला. मग याकोबाने सर्व गोष्टी लाबानांना सांगितल्या. मग लाबान त्यास म्हणाला, खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस. त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला. लाबान याकोबाला म्हणाला, तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग. लाबानाला 2 मुली होत्या. थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल. लेआचे डोळे अधू होते परंतु राहेल सुडौल वांध्याची व दिसावयास सुंदर होती. याकोबाचे राहेलीवर प्रेम होते म्हणून तो लाबानास म्हणाला, तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी 7 वर्षे तुमची सेवा चाकरी करीन. लाबान म्हणाला, परक्या मनुष्यास देण्यापेक्षा ती मी तुला द्यावी हे बरे आहे, माझ्यापाशी राहा. म्हणून याकोबाने 7 वर्षे राहेलीसाठी सेवा चाकरी केली आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन. तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकास एकत्र केले आणि मेजवानी दिली. त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले. तो तिच्यापाशी गेला. लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली. सकाळी याकोबाने पाहिले तो पहा ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले? लाबान म्हणाला, आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही. या मुलीचा लग्नविधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो. परंतु त्यासाठी तू आणखीन 7 वर्षे माझी सेवा चाकरी केली पाहिजेस, त्याप्रमाणे याकोबाने केले। लेयाचे सप्तक पूर्ण केले, मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली। लाबानाने आपली दासी बिला आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली। तेव्हा मग याकोबाने राहेलीशी लग्न केले आणि याकोबाचे लेयापेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी 7 वर्षे सेवा चाकरी केली। परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेयापेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेयाला मुले होऊ दिली, परंतु राहेल निसंतान होती। लेयाला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रौबेन ठेवले, कारण ती म्हणाली, परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे, कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही, परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करेल। लेया पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला। ती म्हणाली, माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे, म्हणून त्याने मला हा सुद्धा मुलगा दिला आहे, आणि या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले। लेया पुन्हा गर्भवती झाली व तिला मुलगा झाला। ती म्हणाली, आता मात्र माझा पती माझ्यावर नक्की प्रेम करेल, कारण मी त्यांना 3 पुत्र दिले आहेत। त्यामुळे तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले। त्यानंतर लेया पुन्हा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक मुलगा झाला। ती म्हणाली, आता मी परमेश्वराची स्तुती करीन। त्यामुळे तिने त्याचे नाव यहुदा ठेवले। नंतर तिला मूल होण्याचे थांबले।